नमस्कार, मी मोरे योगेश बन्सीलाल, नगर परिषद कोपरगाव, प्रभाग क्रमांक 12 ब, नगरसेवक पद उमेदवार आहे. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 20 डिसेंबरला सूर्यप्रकाशाच्या पहिल्या किरणाच्या संगे मतदान मशाल या चिन्हावर करून भारी मतांनी मला विजयी करा. धन्यवाद. आपला योगेश मोरे.